सुपर हिट्स 93.5 एफएम पर मैं हूं अभिनीत, आपके साथ वेलकम करता हूं आप सभी का सुपर हिट गानों के बाद बेस्ट ऑफ रेड एफएम का बैचलर लेके अभिनीत आपके साथ है। अभी यहाँ पे हम बातें करते हैं मंडे की, सोमवारी तारीख होती 27 मे, यानी या दिवशी आठवड्याचा पहिला दिवस होता। इस दिन हमने बात की थी गोबर के बारे में, म्हणजे आपली जी काही महागडी कार आहे ना ती घेण्याकरता आपण पै पै जमा करतो, मोठ्या कष्टानं आपण ही कार घेतो, त्याच्यावर एखादा स्क्रॅच जरी आला ना तरी आपला जीव खालीवर होतो की यार स्क्रॅच कसं काय आला नाही का। पण कुणी आपल्या कारला शेणाने सारू शकेल का हो असं आपण विचारही करू शकत नाही। पण अहमदाबादच्या एक गृहिणी आहे सेजल शहा, ज्यांनी आपल्या कारला, महागड्या कारला संपूर्ण शेणाने सारवलंय। आता त्यांनी हे असं का केलं त्याच्या मागे एक रिझन होतं, तेच रिझन मी त्यांना विचारलं की तुम्ही तुमच्या कारला, महागड्या कारला शेणानं का सारवलंय, त्यांच्याशी माझं काय बोलणं झालं त्याचा एक छोटासा भाग मी तुम्हाला ऐकवतोय थोड्या वेळामध्ये। डोंट गो एनीवेअर, सुनते रहो 93.5 रेड एफएम, मैं हूं अभिनीत आपके साथ, बजाते रहो।